हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे स्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेह च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्।
श्रीराम, सर्वसाधकांना विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा।
हरि 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 स्वामीजी। हरि मंगळवारी गाठी भेटींच्या वेळेला स्मिताताई चिंबळकर प्रथमच अर्थात इथं आल्या आणि त्यांनी माझ्याशी वैयक्तिक भेटून किंवा बोलून त्यांना काही उपयोग होणार आहे का हे त्यांना पाहायचं होतं। त्या तीन उपनिषदांवर पीएचडी करत आहेत आणि मी त्यांना सावकाशींनी पुढच्या मंगळवारी या असं सांगितलं पण त्यांना त्यांचं काम संपवायचंय आणि तितका वेळ त्यांच्यापाशी नाही, त्यामुळे मी असं म्हणण्याच्या बेतात होतो की हे अवघड आहे, वैयक्तिक भेट गडबडीमुळे मिळणं कठीण आहे म्हटलंच होतो, पण कोणीतरी सुचवलं की गुरुवारच्या सत्संगात त्यांना तुम्ही जे त्यांना तुमच्याकडून या तीन उपनिषदांच्या ध्यानाच्या पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास याच्यावर तुम्ही काही सांगावं असं वाटतं तर तुम्ही बोलू शकाल। मलाही ते बरोबर वाटलं कारण गुरुवारचा सत्संग हा प्रश्नोत्तरांकरता असतो। मी ध्यान बिंदूपनिषद, योग तत्वोपनिषद आणि अमृत नादोपनिषद अशी तीन उपनिषदं जी ध्यानाला वाहिलेली आहेत त्या उपनिषदांमध्ये नेमकं काय आलेलं आहे हे प्रथम मी सांगतो, मग त्याची साम्यस्थळं पाहता येतील। आणि सर्वात शेवटी जर तुम्हाला काही विचारावं असं वाटलं तर तुम्ही विचाराल देखील। हे सगळं मला जवळपास 55 मिनिटांमध्ये बसवायचं आहे तर बसवता येईल असं वाटतंय। प्रथम ही जी उपनिषद आहेत ही नंतर कधीतरी निर्माण झालेली आहेत. जी मुख्य उपनिषद आहेत त्याच्या तुलनेनी यांना उपनिषद असं जरी म्हणत असले तरी देखील ही फार प्राचीन नाहीत. हे सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान आहे. फार प्राचीन नाहीत असं म्हटलं म्हणजे गीतेच्या काळापासूनची असतील असं समजायचं कारण नाही. गीता ही उपनिषदातून आली. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे असं भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हे ज्ञान कशातून आलेलं आहे ते सांगितलं गेलेलं आहे. इतकी प्राचीन ही उपनिषदं नाहीत. ही सद्गुरूंच्या मुखातूनच आलेली आहेत आणि प्राचीन नसली तरी ही महत्वाची नाहीत असं नाही. ही महत्वाचीच उपनिषदं आहेत. मला या उपनिषदांमधल्या ध्यान पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास असं म्हटलेलं असल्यामुळे मी याच्यामध्ये सांगितलं गेलेलं जे ध्यान आहे, नाहीतर प्रत्येक उपनिषदावर याच्यातल्या चांगल्यापैकी बोलता येईल असं माझ्या लक्षात आलं. पण मी ध्यानाच्या संबंधी जे सांगितलेलं आहे तेवढ्यावरच वेळेची मर्यादा लक्षात घेऊन बोलणार आहे. या ध्यान बिंदूपनिषदामध्ये सुरुवातीचे काही श्लोक झाल्यानंतर ब्रह्म हेच लक्ष असलं पाहिजे साधकाचं. म्हणजे साधना करत असताना जे प्राप्तव्य आहे ते ब्रह्माच्या अलीकडचं काही नसावं असं म्हटलेलं आहे. आणि हे प्राप्त करणारा आहे तो जीव आहे, आत्मा आहे. प्रणवो धनु शरोहो ही आत्मा असं जे म्हटलेलं आहे तसाच श्लोक इथं देखील आलेला आहे. आत्म्यानी म्हणजे आपण स्वतः, आत्मा हा मीला उद्देशून शब्द आहे. त्यामुळं जीवानी आपण किंवा आत्म्यानी लक्ष ब्रह्म प्राप्त करायचं आहे असं या उपनिषदामध्ये ध्येय म्हणून सांगितलेलं आहे. आणि जीव ब्रह्माकडे प्राप्तव्य लक्ष म्हणून जर जाणार असेल तर कशाच्या तरी माध्यमातून तो जाणार, कोणत्या तरी साधनेच्या माध्यमातून जाणार. हे माध्यम आहे प्रणव किंवा ओंकार असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रणव हे धनु आहे जणू जणू. शर म्हणजे बाण, स्वतः आपण आहोत जीवरूपानी असलेले आपण. आणि हा बाण ज्या लक्षाचा वेध घेणार आहे ते लक्ष ब्रह्म आहे. थोडक्यात आपण प्रणवाच्या अंगानी ब्रह्माशी तदाकार व्हावं आणि हे तदाकार होणं प्रमादरहित जर आपण असू तरच होईल. प्रमाद याचा अर्थ चूक असं नाही, केवळ जीवनच चुकणं. छोट्या छोट्या चुकांना प्रमाद म्हणण्याची पद्धत आहे, पण जीवन किंवा जीवनाचा विचारच चुकणं हा खरा प्रमाद आहे. अप्रमाद आपल्या जीवनामध्ये कायम पाहिजे. म्हणजे आपलं जे लक्ष आहे ते लक्ष कायम आपल्या डोळ्यासमोर हवं. तसंच हा वेध ओंकाराच्या योगानी शररूपी आपण ब्रह्माशी एकरूप होणार, लक्ष साधणार. हा वेध हा अत्यंत एकतानतेनी किंवा एकाग्रतेनी झाला पाहिजे असं हे उपनिषद म्हणतं. ओंकार ही खूणच आहे, प्रतीकच आहे. इथं ओंकार जरी शब्द असला तरी तो ब्रह्मवाचकच आहे. पण या ओंकारामध्ये या उपनिषदामध्ये सांगितले त्याप्रमाणे अ उ म अर्धचंद्र आणि बिंदू अनुस्वार तन्मात्रा हे अनुक्रमे स्थूल विश्व तैजस प्राज्ञ आणि तुरीय किंवा मनुष्याच्या बाबत सांगायचं झालं तर जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरिया किंवा स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे जे तीन देह आहेत त्या देहाच्या अंगांनी देखील याच्यामध्ये ब्रह्माच्या सापेक्ष तुरीय म्हणजे जी चौथी अवस्था आहे तुरीय आणि तैजस आणि प्राज्ञ याच्याही पलीकडं तुरीय स्थिती आहे तसं जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या पलीकडं जी आहे चौथी ती तुरीया आणि स्थूल सूक्ष्म कारण याच्या पलीकडं असणारी स्थिती म्हणजे महाकारण परब्रह्मसत्ता या तीनही गोष्टी कशाच्या तरी सापेक्ष आहेत जसं विश्व तैजस प्राज्ञ याच्या सापेक्ष तुरीय आहे जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या सापेक्ष तुरीया आहे स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या सापेक्ष महाकारण देह अधिष्ठान परब्रह्मसत्ता आहे मात्र मूळ परमात्मा हा सर्वांना व्यापून असल्यामुळं ब्रह्म हे सर्वांच्या पलीकडच आहे असं हे उपनिषद म्हणतं. यांनी असं म्हटलेलं आहे की इडा आणि पिंगला या दोन नाड्या इडेमधून पूरक करावा श्वास भरून घ्यावा तो उदरामध्ये भरून घ्यावा असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर कुंभक करावा हा कुंभक हृदयस्थानात करावा ही प्रक्रिया काय आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि पिंगलेतून म्हणजे घेतो त्याच्या विरुद्ध उजव्या नाकपुडीतून श्वास सोडावा रेचक करावा पण हा या प्राणायामाबरोबर ब्रह्मभावनेसहित हा प्राणायाम करावा असं सांगितलेलं आहे त्यामुळं डाव्या नाकपुडीनी पूरक करत असताना त्यांनी इथं सांगितलेलं आहे की तो उदरात भरून घ्यावा बरं का याचा अर्थ बाहेर जी परब्रह्म सत्ता आहे ती जणू आपण खेचून घेतो आहोत आणि आपल्या उदरामध्ये पूर्णपणाने भरून घेतो आहोत मात्र कुंभक जो सांगितलेला आहे तो हृदयाच्या ठिकाणी करावा असं म्हटलेलं आहे हे हृदयाचं ठिकाण म्हणजे मानवी जीवनामध्ये रक्ताभिसरणासाठी जिथं पंपिंग चालतं ते हृदय नाही याला हृदयाकाश असं म्हटलेलं आहे मूर्धनी आकाश हृदयाकाश गगनाकाश चिदाकाश आणि या उपनिषदामध्ये नंतरही हृदय कमल म्हणून जे सांगितलेलं आहे ते मस्तकाच्याच प्रदेशात सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी चिदाकाशात किंवा हृदयस्थानामध्ये त्याचा कुंभक करावा तो थांबवावा आणि रेचक करत असताना दुसऱ्या नाकपुडींनी सोडत असताना परमात्म्याशी एकरूपतेचा भाव सोडूच नाहीये असं सांगितलेलं आहे या प्राणायामांमध्ये वैशिष्ट्य आहे असं आढळतं. नेहमीच्या प्राणायाम म्हणून जो शिकवला जातो त्या प्राणायामाप्रमाणे हा जरी भासला तरी देखील याच्यामध्ये ब्रह्मप्राप्तीचं लक्ष आहे. आता मी करून दाखवतो बघा. उदरामध्ये भरला पण कुंभकाच्या वेळेला हृदयाकाशामध्ये लक्ष दिलं निर्विचार राहिलो, उजव्या नागपुडीने संपूर्ण सोडून दिला. हा सोडून देत असताना या ठिकाणी जी ब्रह्मभावना केली ती ब्रह्मभावना तशीच राखत तो सोडून द्यावा असं म्हटलेलं आहे. अर्थात उजव्या नागपुडीने घ्यावा, उदरात भरून घ्यावा, उदरात भरून घेतल्यानंतर चिदाकाशामध्ये लक्ष द्यावं, चिदाकाशामध्ये ब्रह्मभावना करावी आणि मग इडेमधून जे डाव्या नागपुडीतून तो सोडून देताना ती ब्रह्मभावना तशीच राखावी असं म्हटलेलं आहे. हृदय कमलाचं वर्णन करताना ते असं म्हणतात की आपल्या मस्तकापाशी हे हृदय कमल आहे. सुषुम्ना नाडी ही जणू नाळ असावी आणि हे कमल असल्यामुळं त्या कमळाचं कसं देठ असावं त्या देठाप्रमाणे ही सुषुम्ना असावी आणि प्राणायामामुळं सुषुम्नेतून म्हणजे त्या देठातून ऊर्ध्वगामी श्वास होऊन हृदय कमलामध्ये तो जावा म्हणजे या ठिकाणी जावा. या सुषुम्नेचं तोंड मूलाधार चक्रापाशी उघडतं असं यांनी सांगितलेलं आहे. तिथून वायू आत न्यावा, वर खेचावा. आणि मला वाटतं याच उपनिषदामध्ये अतिशय सुंदर तऱ्हेने सांगताना ते म्हणतात आपण नळीतून जसं कमलाचं पोषण त्याच्या देठातून आतून पाणी वर जाऊन पाकळ्यांपर्यंत होतं तशा प्रकारे प्राण देखील सुषुम्नेतून आतून जाऊन या हृदय कमलाच्या ठिकाणी चिदाकाशामध्ये जाऊन ब्रह्मभावना करावी. या नाळाचं जे मूळ आहे तिथून ते भ्रुकुटीमध्य जो आहे दोन भुवयांच्या मध्ये या स्थानाला अमृतस्थान असं त्यांनी नाव दिलेलं आहे. अमृतस्थान म्हणजे देहाला जरी मृत्यू असला तरी या ठिकाणी आपण मरण धर्म नाही हे लक्षात येतं. आणि सुषुम्नेतून श्वास ऊर्ध्वगामी होत या ठिकाणी जेव्हा येतो तेव्हा तो अमृत स्थानापर्यंत येतो. त्या ठिकाणी अमृत भावना निर्माण होते. असं सांगत असताना मध्येच या उपनिषदांनी थोडा वेगळा आकार धारण केला. श्लोक 59 ते 63 याच्यामध्ये अजपाविधी त्यांनी सांगितला. ते निरूपण आतापर्यंत आपण ऐकलेलं आणि नंतर ऐकणार आहोत तो याच्यामध्ये एक भाग येऊन गेला. ते असं म्हणतात की हंकार ध्वनीनी श्वास शरीराच्या बाहेर पडतो आणि सकार ध्वनीनी प्राण शरीरात प्रवेश करतात. श्वास घेताना स किंवा सो असा शब्द निर्माण होतो, श्वास सोडताना ह किंवा हंग असा शब्द निर्माण होतो. त्यांनी एक सुंदर अशी कल्पना दिलेली आहे की आपले प्राण आहेत त्या प्राणाबरोबर जीव इतका बांधलेला आहे की श्वास बाहेर पडत असताना जणू जीवच श्वासाद्वारा बाहेर पडतो आणि परत जेव्हा प्राण आत येतो तेव्हा जीवच प्राणाबरोबर शरीरात प्रवेश करतो. अशा प्रकारे जीवाचं शरीरातून बाहेर पडणं आणि आत येणं याच्यामध्ये जीव सतत अडकलेला असतो. जीव बाहेर पडतो आणि आत येतो अविश्रांतपणे जीवाची ही जीवनाची धडपड चालू असते. जेव्हा व्यक्ती जाते तेव्हा प्राणज्योत मावळली असंच प्राणाबरोबर जीव निघून जातो. जर प्राण निघून गेला तर जीव निघून जातो. त्यांनी असं म्हटलं की हे प्राण आणि जीव एकमेकांशी इतके संलग्न आहेत म्हणून बाहेर जात असताना ह आणि आत येत असताना स असा मंत्र जप जीवाकडून सततच होत असतो. त्याची संख्या 21,600 असं त्यांनी म्हटलेली आहे. समर्थांनीही 21,600 जपा नेमोनी गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही. साधारण एका मिनिटात 15 श्वास गृहित धरले तर 24 तासाची मिनिटं काढली तर 21,600 आसपास जातं. ते असं म्हणतात की मोक्षप्राप्तीसाठी योगी हा जप सतत करत राहतात. म्हणजे श्वास बाहेर पडत असताना श्वास बाहेर पडत असताना हम आत येत असताना स अशा रीतीने हंस हंस इति यो ब्रुयात हंसो नाम सदाशिवाह. श्वास बाहेर पडताना हम आणि आत येताना स याकडे जो सतत लक्ष ठेवतो असं जो म्हणत राहतो तो शांकरी विद्या सदाशिवाह याचा अर्थ अध्यात्म विद्या परमात्म विद्येशी समरस होऊन जातो. परमात्मा विद्या तो अधीत करतो. असं नाथ संप्रदायामध्ये देखील अनुग्रहाच्या श्लोकांमध्ये उल्लेख आलेला आहे. त्याचा हे उल्लेख करतात. मी याचा अर्थ असा धरतो की जी ध्यानाची प्रक्रिया या 58 श्लोकापर्यंत आणि नंतर 65 पासून पुढे 66 पासून पुढे सांगितलेली आहे त्याच्यामध्ये तो काही सतत प्राणायाम एखादी व्यक्ती करणार नाही. इथं 2-2 तास असं एका उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. 2 तास करावं असं म्हटलेलं आहे. उरलेल्या वेळामध्ये शक्य तितका श्वासावर लक्ष ठेवावा आणि आपण तेच आहोत अशी भावना दृढ करत जावी असा एक मध्येच विषय या उपनिषदामध्ये आला. आणि पूर्वीच्या विषयाशी नाळ जोडून ते 66 पासून पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की मूलाधार चक्रापासून मन आणि प्राण सुषुम्ना नाडीतून ऊर्ध्वगामी होतात. त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले. सुई जशी धाग्याला घेऊन बरोबर जाते त्याप्रमाणे प्राण मनाला घेऊन मुक्तीकडे किंवा आज्ञाचक्राकडे जातात. या स्थानाला अमृत स्थान त्यांनी आधीच म्हटलेलं आहे. प्राण मनाला घेऊन वर जातात. या ठिकाणी त्यांनी 3 बंध साधायला सांगितले. एवढं सगळं सांगायला मला वेळ नाही कारण अजून 2 उपनिषद आहेत. पण ध्यानाची प्रवचनं इथं झालेली आहेत. 3 बंध साधून खेचरी मुद्रा करावी. खेचरी मुद्रेचं इथं वर्णन आपली जी जीभ आहे ती जीभ मागं आपल्या टाळ्याचं जे हाड आहे त्याच्याही मागं नेऊन पाहिली तर तिथं केवळ त्वचा लागते. ध्यान करत असताना ध्यानयोग्यांनी आपली जीभ मागं वळवून त्या हाडाच्याही मागं असणाऱ्या त्वचेला नेऊन भिडवावी म्हणजे मग या अमृतस्थानाचं सतत स्मरण राहतं. तो चिदाकाशाकडे जाणारा मार्ग आहे. तिथून त्या आत पोकळच आहे. आणि सुषुम्नेतून अमूर्तनादाचं श्रवण करावं असं या उपनिषदामध्ये अजून एक सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो नाद निर्माण होतो त्या नादाचं श्रवण सुषुम्नेतून करत राहावं। मात्र याच्याप्रमाणे श्वास घेताना उदरात भरतो आहे, वर चिदाकाशामध्ये ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ब्रह्म आपण अशी भावना करायची आणि श्वास सोडताना ती भावना कायम राखायची। हे करत असताना नादाचं देखील थोडं अनुसंधान ठेवावं असं इथं म्हटलेलं आहे। आणि मग त्या ठिकाणी हृदयस्थानामध्ये हृदय कमल इथं मूर्धनी आकाशामध्ये आठ पाकळ्यांनी युक्त असं ते कमळ असतं असं एक रूपकात्मक वर्णन केलेलं आहे। त्याला कमळ म्हणून आपल्या डोळ्यासमोर जे कमळ येतं तसं पाहण्याची गरज नाही, पाहिलं तरी चालेल, पण त्याच्यामध्ये जीवात्मा राहत असतो आणि सूक्ष्म ज्योतिरूपानी तो असतो। श्वास घेऊन तिथं आपण थांबू तेव्हा जो जीवात्मा आहे सूक्ष्म ज्योतिरूपानी असलेला तो ब्रह्मभावनेने भरून जावा अशी अपेक्षा इथं केलेली आहे। अशा प्रकारे प्राणायाम जो करत राहतो तो जागृती स्वप्न सुषुप्ती ओलांडून चौथ्या तुरीय स्थितीला प्राप्त होतो। व्यष्टी समष्टी या भावामध्ये जे समष्टी करता सांगितलेलं आहे त्याच्याऐवजी व्यष्टी करता जे आहे तेवढं लक्षात ठेवलं तर समष्टीमध्ये तेच आहे। त्यामुळे त्यांनी जागृती स्वप्न सुषुप्ती ओलांडून तुरीय स्थितीला प्राप्त होतो त्यावेळेला केवळ परमात्मस्थितीविषयी परमात्म स्वरूपाविषयी चिंतन किंवा विचार थोडा बहुत करावा, निर्विचार असावं, पण निर्विचारामध्ये जे चिंतन येईल ते परमात्मस्थितीविषयी असावं, तो अक्षर आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, जाणीवरूप आहे इत्यादी। त्यामुळे नित्य बोधाशी एकरूपता निर्माण होईल। यावेळेला आपली जी बुद्धी आहे स्थूल बुद्धी त्याच्याऐवजी शुद्ध जाणीव स्वरूप अशी बुद्धी काम करायला सुरुवात करते आणि ही जाणीव स्वरूप बुद्धी किंवा इंटलेक्ट हे इतर बाकीच्या समजल्या जाणाऱ्या बुद्धीपासून आणि सर्वांपासूनच वेगळी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मन त्या ठिकाणी आत्मस्वरूप करावं, म्हणजे मन चिंतन करेल तर परमात्म स्वरूपाविषयी आणि चिंतन थांबेल तेव्हा कसलाच विचार करू नये, मग त्या भावाशी समरस व्हावं आणि बुद्धी जाणीव देखील त्या ठिकाणी परमात्म्याशी समरसच होते। हे सगळं कधी आणि कसं होतं तर उदरात भरून घेतला, मस्तकाकाशामध्ये लक्ष, परमात्मभाव, तो परमात्मभाव ब्रह्मभाव कायम राखून साधकांनी करायचं आहे आणि करत राहायचं आहे ते इतकंच, कारण कुंडलिनी जागी होणं आणि सुषुम्नेतून श्वास वर जायला लागणं हे जेव्हा घडतं तेव्हा हा स्थूल प्राणायाम सोडून दिला तरी चालतो आणि मग सुषुम्नेतून तो श्वास ऊर्ध्वगामी सतत भराभरा ऊर्ध्वगामी होत राहतो आणि चिदाकाशापर्यंत जाऊन पोचतो। प्राण आणि अपानाचं चिदाकाशामध्ये जेव्हा एकत्रीकरण होतं असं ते म्हणतात, म्हणजे प्राण घेऊन संपलेला आहे आणि अपान अजून सुरू झालेलं नाही तिथं त्यांचं एकत्रीकरण होतं, त्या स्थितीला कुंभक आणि जेव्हा ब्रह्मभावना निर्माण होते तेव्हा केवल कुंभक अशी संज्ञा आहे। या केवल कुंभक जेव्हा साधायला सुरुवात होते तेव्हा काय काय घडतं, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, द्वंद्वाचा नाश झालेला आहे, सुख दुःख निंदा स्तुती अशा सर्व विश्व आत्मस्वरूप झालेला आहे, या केवल कुंभकातच परमात्म प्राप्ती होते आणि मोक्ष आणि आत्मदर्शन या दोन्ही गोष्टी म्हणजे मरणोत्तर परत जन्म नाही आणि या जन्मात आत्म्याशी तदाकारता या दोन्ही गोष्टी इथं प्राप्त होतात। तसंच त्यांनी असं म्हटलंय की या ठिकाणी अच्युताचा साक्षात्कार होतो, परमात्मा किंवा ब्रह्मस्थितीला अच्युत असं म्हटलेलं आहे। चिदाकाशामध्ये आत्मा हा प्रतिष्ठित असतो, ते ब्रह्मप्राप्ती स्थान आहे, हे याच्या आत असणारी पोकळी ब्रह्मरंध्रामध्ये आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊन पाठोपाठ मोक्ष पद किंवा कैवल्य पद प्राप्त होतं असं हे उपनिषद म्हणतं। अशा तऱ्हेने ध्यान बिंदू उपनिषद काय म्हणतं हे आपण पाहिलं। आता वेळ कुठे थांबायला? बरं, दोन मिनिटं थांबू। हरि 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 स्वामी जी। पाणी ही प्यायचं विसरलो तो। याच्या पुढचं उपनिषद आहे ते योग तत्व उपनिषद आहे। याच्यामध्ये तीन योग प्रधानतेने सांगितले, तीन योगांचा उल्लेख केला आणि हठयोगाची साधना सांगितली। त्याच्यामध्ये पहिला मंत्रयोग सांगितला, ओंकार मातृकांनी युक्त असणारा जो ओंकार, त्याचा जर 12 वर्ष जप केला, जप कसा करायचा हे सांगितलेलं नाहीये, त्यामुळे वैखरी देखील या जपामध्ये नक्की आहे। तर काही सिद्धींचा लाभ होतो, अणिमा लघिमा इत्यादी। सिद्धींच्या प्राप्तीसाठी हा मंत्रयोग अल्पबुद्धीचे जे असतात ते करतात असं म्हटलेलं आहे। तसंच अधम प्रवृत्तीची माणसं असा जप करतात असंही म्हटलेलं आहे, कारण सिद्धी कशा करता हव्यात, आपल्या ठिकाणी सामर्थ्य हवं ही कल्पनाच अधमतेकडे नेणारी आहे, कारण सामर्थ्याचा वापर आलाच आणि तो आपल्या इच्छेनी आला म्हणून कदाचित त्यांनी अधम असं म्हटलं असावं। त्याच्यामध्ये अजून एक मंत्रयोगाबरोबर लय योग सांगितलेला आहे, लय योग तोही कसा करावा हे सांगितलेलं नाही। हा लय योग आहे तो चालण्यामध्ये बसण्यामध्ये थांबणं झोपणं भोजन या सर्व क्रियांमध्ये कलारहित, म्हणजे जसे चंद्राच्या कला असतात आणि एक संपूर्ण चंद्र असतो, कला असताना देखील तो पूर्ण असतोच, कलारहित पूर्ण परमात्म स्वरूपाचं ब्रह्माचं चिंतन या सगळ्या क्रियांच्या अंतर्गत करत राहावं, हा जो लययोग आहे हा महत्वाचा आहे। आपल्या ज्या सगळ्या क्रिया चालू असतात त्या क्रियांच्या मध्ये एक लय आहेच, त्याच्याकडे फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. जसं दोन विचार आहेत, तर आपण सतत जरी विचार करत असलो तरी एक विचार झाल्यानंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंद आपला मेंदू विचार करणं सोडून देतो आणि लगेच परत तोच विचार आपण करतो. या दोन विचारांच्या मध्ये विचारांचा लय होत असतो, आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. मी तुमच्याकडे सातत्याने पाहत असताना अगदी मिनिटभर काही सेकंद झाल्यानंतर प्रत्यक्षत मेंदू पाहण्याचं बंद करतो थोडा वेळ आणि परत चालू करतो. डोळे केवळ माध्यम आहेत, फक्त आपल्या नेत्रपटलावर ही प्रतिमा सतत असल्यामुळं मध्ये लय झाल्याचं आपल्याला समजत नाही असं शास्त्रज्ञ म्हणतात. आपल्या चालण्यामध्ये देखील लय आहे. एक पाऊल आपण टाकलं आणि पुढचं पाऊल उचलताना तो येतो. तो लय नसला तर मग नुसतं हवेतून गेल्यासारखं होईल, पण तसं नसतं. एक पाऊल टाकतो, दुसरं उचलतो, ते टाकतो, टाकून दुसरं उचलेपर्यंत लयच असतो. तसं आपलं बसणं तर तुम्हाला माहितच आहे केवढा मोठा लय आहे, पण या बसण्यामध्ये लयाची प्रक्रिया पाहावी. थांबणं झोपणं भोजनामध्ये देखील आहे असं म्हटलंय. ज्याला हा लय शोधता येतो त्या लयाच्या ठिकाणी परमात्मा भावना असते. परमात्मा स्वरूपाच्या चिंतनामध्ये चित्ताचा लय साधावा असं याच्यात म्हटलेलं आहे, पण याचंही त्यांनी काही वर्णन केलेलं नाही. वर्णन केलंय त्याच्या पुढच्या हठयोगाचं. ते असं म्हणतात, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग भ्रुकुटी मध्यामध्ये श्रीहरीचं ध्यान असं म्हटलेलं आहे. उपनिषदामध्ये असे गोड शब्द येणं आणि समाधी, हे ध्यान आणि समाधी आणि समाधीच्या पुढे साम्यावस्था, अशा पद्धतीने हा हठयोग यांनी सांगितलेला आहे. मग मूलबंध आदी जे बंध आहेत त्या बंधांची माहिती सांगितलेली आहे. मूलबंध, ओड्डियाण बंध आणि जालंधर बंध आणि यमनियमांबद्दल यांनी एवढंच म्हटलेलं आहे की आहार सांभाळणं हाच मुख्य यम आहे. कायिक व्रतामध्ये यम येतो तर बाकीचे सोडा, पण फक्त आहार सांभाळणं आणि नियमामध्ये अहिंसा सांभाळणं हा मुख्य नियम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ बाकीचे हे मुख्य आहेत ते नाहीत असं यांचं म्हणणं नाही, पण त्याचा उल्लेखही केलेला नाही. मागच्या सत्संगावरून तुम्हाला आठवत असेल माझ्या आहाराची काय गत झाली होते, मधून अधून सारखी नाही. त्यामुळे आहार सांभाळणं हा मुख्य यम आहे हे अगदीच खरं आहे. ध्यानाची जागा कशी असावी, आसन कसं असावं, बैठक कशी असावी याचं वर्णन त्यांनी नंतर केलं. या उपनिषदाचं बाकीच्या उपनिषदांच्या तुलनेनी एक वैशिष्ट्य म्हणजे ध्यानाला बसायच्या आधी इष्टदेवतेला प्रणाम करावा असं याच्यात म्हटलेलं आहे. इतर उपनिषदांमध्ये असा भक्तीचा कुठलाही भाव दिसत नाहीये. इष्टदेवतेला प्रणाम करावा आणि सोळा मात्रांप्रमाणे सोळा मात्रा पूरक करावा, 64 मात्रा रेचक कुंभक करावा आणि 32 मात्रा रेचक करावा. म्हणजे चार मात्रा चाराच्या प्रमाणात घेतलं तर चार 16 आणि 8, चार तरी काय मी एक श्वास घेतो आहे, श्वास घेताना जप करतो आहे, ओम नमः शिवाय समजा हा जप करतो आहे, तर चार वेळेला जप करणं श्वास घेताना करावं, 16 वेळेला जप करत असताना तो रोधून धरावा आणि 8 वेळेला जप करत असताना तो दुसऱ्या नाकपुडीनी सोडावा. त्याच्यामध्ये हा जो कुंभक आहे तो जवळपास 64 मात्रांनी सांगितलेला आहे. या कुंभकातून नंतर केवल कुंभक साध्य होतो आणि त्यावेळेला प्राणायाम थांबवावा, प्राणायामाचं काम संपलं असं ते म्हणतात. हा 4, 16 आणि 8 या प्रमाणात असा घेतला जातो. आकडे मोजायची ही पद्धत आहे. मी सोपं जावं म्हणून श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र म्हणेपर्यंत श्वास घेतला, 4 वेळेला श्रीराम जयराम जय जय राम म्हणत कुंभक केला आणि 2 वेळेला श्रीराम जयराम जय जय राम म्हणत उजव्या नाकपुडीनी श्वास सोडला आणि तसंच उलट केलं. अशा प्रकारे प्राणायाम करत राहिलं की काही सिद्धी प्राप्त होतात असं त्यांनी सांगितलं आणि त्या सिद्धींचं वर्णन केलंय. मगाशी मी जे ध्यान बिंदूपनिषदामध्ये सांगितलं की प्राणायामाचं काम केवल कुंभक झाल्यावर संपतो ते प्रत्यक्षात या उपनिषदात सांगितलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की याच्यानंतर 3 मात्रांनी युक्त अशा प्राणायामाचा जप करावा, अ उ आणि म. जे सिद्धी प्राप्त झाल्या वगैरे त्याच्याकडे दुर्लक्ष करत, म्हणजे 2 गोष्टी सांगितल्या, एक प्राणायाम करतच राहावा आणि इतर वेळेला ओंकाराचा जप देखील करावा. वायू धारण केवल कुंभक त्याचा अभ्यास करतच राहावा. त्यामुळं ते असं म्हणतात की एक विशेष अवस्था प्राप्त होते, त्या अवस्थेला त्यांनी घटावस्था असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्राण अपान, श्वास घेणं सोडणं, मन बुद्धी, जीव परमात्मा यांची निर्विरोध एकता होते चिदाकाशामध्ये केवल कुंभकाच्या वेळेला. प्राण आणि अपान यांची निर्विरोध एकता अशी होते की प्राण घेतल्यानंतर अपान करायचं राहूनच जातं, तो तिथं थांबून राहतो, त्यामुळे निर्विरोध एकरूपता होते. मन आणि बुद्धीची निर्विरोध एकता होते कारण मनाचा लय होतो आणि बुद्धी परमात्मा स्वरूपाशी एकरूप होते, आणि जीव आणि परमात्मा यांची निर्विरोध एकरूपता त्यावेळेला होते. हे जेव्हा होतं त्याला घटावस्था असं त्यांनी नाव दिलेलं आहे. एखाद्या घटामध्ये जसं सगळं भरून राहावं तसं या केवल कुंभकामध्ये परमात्मभाव केवळ भरून राहतो. त्यानंतर ते असं म्हणतात की केवल कुंभकांनी प्रत्याहार सिद्ध होतो, म्हणजे डोळे कान नासिका जिव्हा त्वचा ही जी ज्ञानेंद्रिय आहेत या ज्ञानेंद्रियांचा विषयांना स्पर्श झाला समजा तरी देखील ती विषयाकडे आकर्षित न होता आत्मभावना दृढ करतात. वेगवेगळ्या ठिकाणी हे नवीन विचार नाहीत पण इथं असलेला हा विशेष विचार आहे. विषयांकडे इंद्रिय न जाता विषयाचा स्पर्श झाला तरी आत्मभावनेचं स्मरण होतं, आत्मभावना दृढ होत राहते. कशामुळं मात्र हे प्राणायामामुळं आणि ओंकार जपामुळं हे होतं. घटावस्था प्राप्त होते, पाठोपाठ हा प्रत्याहार दृढ होतो आणि यातून काही सिद्धी निर्माण होतात असं त्यांनी दूर श्रुती दूरदृष्टी याचं आणि बऱ्याच सिद्धींचं वर्णन केलेलं आहे. या सिद्धी एक प्रकारे अंतिम अभ्यासाच्या दृष्टीने विघ्नरूप आहेत आणि त्याचा त्याग करावा असंही सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की अशा प्राणायामाचा अभ्यास योग्यांनी करतच राहावा, किती करावा तर 2 तासपर्यंत करावा असं म्हटलेलं आहे. कुंडलिनी जागृत होऊन सुषुम्ना नाडीतून वायू प्रवेश घडतो. आता इथं या 2 उपनिषदांचं तसं साम्य आलं. त्यांनी पृथ्वी तत्व आपतत्व तेज किंवा अग्नी वायू आणि आकाश तत्व याची शरीरात विभागणी करून दाखवली. जसं पावलांपासून गुडघ्यापर्यंत पृथ्वी तत्व, गुडघ्यापासून कमरेपर्यंत आपतत्व, कमरेपासून ते हृदयापर्यंत अग्नी तत्व, हृदयापासून आज्ञाचक्रापर्यंत वायुतत्व आणि भ्रुकुटी ते मूर्धा म्हणजे इथून ते इथपर्यंत मस्तकाचा जो माथा आहे हा त्याच्या आत जो टाळू प्रदेश आहे तिथपर्यंत आकाशतत्व किंवा हकार तत्व असं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. या आकाशतत्वापर्यंत वायूचं आरोपण साधकांनी करायचं आहे. प्राणायाम करत असताना जेव्हा सुषुम्नेतून वायू ऊर्ध्वगामी होतो तेव्हा तो ऊर्ध्वगामी होत शेवटी या ठिकाणी जाऊन थांबतो. तिथं शिवस्वरूपाचं भान निर्माण होतं, शिवस्वरूपाचं तिथं ध्यान करावं, परत तिथं काही सिद्धी प्राप्त होतात असं सांगितलं आणि या सिद्धींकडे लक्ष न देता वायू मूर्धनी आकाशात स्थिर करावा, त्यामुळे जीवन मुक्तता लाभते असं ते म्हणतात. जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य या ठिकाणी होतं आणि तो जन्म मृत्यू ओलांडतो. त्याही उपनिषदामध्ये तो मुक्तीला प्राप्त करतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि त्याला परमात्मा प्राप्ती होते. जीवन आणि मृत्यू याचं खंडन होतं आणि परमात्मा प्राप्ती होते तसंच यांनी म्हटलेलं आहे. हे सगळं कसं होतं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तीच कल्पना आहे. ते कमळ आहे मूर्धनी आकाशात, ते खाली झुकलेलं आहे, इंद्रियांकडे झुकलेलं आहे आणि वरून त्याचा देठ जाऊन आपल्या मणक्यामधून गुदद्वारापर्यंत आलेला आहे. त्या कमळामध्ये म्हणजे हृदयस्थानामध्ये मन आणि बिंदू आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मन त्या बिंदूला पाहत पाहत परमात्म्याशी एक रूपता साधतं. यांनी असं म्हटलेलं आहे की अकारासहित पूरक करावा, हृदय कमलाचं भेदन या आकारामुळे होतं, म्हणजे श्वास घेत वरपर्यंत जातो आहोत अशी भावना केली की हृदय कमलाचं भेदन होतं, म्हणजे हृदय कमल ओलांडून हा श्वास मूर्धनी आकाशात जाऊन स्थिर करावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी म्हणून दाखवतो म्हणजे समजेल. एक ओंकार असं म्हटला जातो, ओ बरोबर आहे, अ उम असा, आणि एक ओ याचा फरक असा आहे की अ उ म म्हणताना म नंतर आपण अनुस्वाराचा उच्चार करतो आणि इथं ओ नंतर अनुस्वाराचा उच्चार करतो आणि मचा उच्चार नंतर होतो. ते असं म्हणतात की या हृदय कमलाचं भेदन झाल्यानंतर कुंभक करावा आणि कुंभकाच्या ठिकाणी एक प्रकारचा जो ध्वनी नाद प्राप्ती होते तिथं लक्षही द्यावं आणि निश्चल निष्कल पापनाशक अशा परमात्म्याशी एकरूप झालं अशी भावना धरावी आणि ती भावना तशीच धरून ध्वनीसहित मचा उच्चार करावा. पण आत्ता मी म्हणून दाखवलं तसं प्रत्यक्ष ध्वनी काढायचा नसून श्वासावर त्या ध्वनीची कल्पना करायची आहे, म्हणजे असं. पद्धतीच 4, 16, 8 एवढ्या चौपट संख्येनी श्वास थांबत असताना आपण निश्चल परमात्म्याशी समरस झालो. मचा उच्चार श्वास सोडताना जसा असावा. त्यांनी असं म्हटलं की मकारांनी रेचित केलेल्या प्राणांचा, म्हणजे आधीचा जो मकार त्यांनी सोडलेला जो प्राण आहे त्याच्या सहित अकाराने पुन्हा हृदय कमलामध्ये न्यावा. उकारांनी हृदय कमलाचं भेदन करून तिथं ब्रह्मभावना धरावी आणि मकारांनी नाद झालेला आहे तो तसाच टिकवून ठेवत आणि ब्रह्मभावना टिकवून ठेवत दुसऱ्या नागपुडींनी सोडावा. अर्धमात्रा निश्चल निष्कल पापनाशक अशा परमात्म्याशी अनुस्वार चंद्र आणि बिंदू त्यावेळेला ब्रह्मभावना करावी. ते असं म्हणतात की एखादा घट असावा, त्या घटामध्ये एक दिवा लावून ठेवलेला असावा, तो दिवा त्याची ज्योत जशी अतिशय निष्कंप आणि स्थिर राहते कारण तो निर्वातच असतो, कुठूनही त्याला वाऱ्याचा स्पर्श होत नाही, तशा या कुंभकाच्या वेळेला ब्रह्माशी तशी समरसता प्राप्त होते. दुसरं उपनिषद झालं बरं का. अजून एक उपनिषद आहे, ते उपनिषद अमृत नादोपनिषद. त्यांनी योग सहा अंगांनी सांगितलेला आहे, अष्टांग योग म्हणतात पण यांनी योगाची सहा अंग सांगितली. प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, धारणा, तर्क, समाधी अशा सहा अंगांनी जी साधना केली जाते त्याला योग म्हणतात असं ते त्यांनी सांगितलंय. जसा अग्नीमध्ये धातू टाकला की तो शुद्ध झाल्याखेरीज राहत नाही, तसे जे इंद्रिय दोष आहेत आणि त्यांनी पाप प्रवृत्ती निर्माण होते ते दोष प्राणायामानी भस्म होतात, इंद्रिय शुद्धी होते असं हे उपनिषद म्हणतं. तर प्रत्याहारांनी, प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचा आणि विषयाचा संग येत असताना इंद्रिय आत्मभावनेमध्ये निमग्न राहण्याची इच्छा धरणं. प्रत्याहाराने इंद्रियांच्या संसर्गाने होणारे जे दोष आहेत ते दोष जातात. अव्यक्त वस्तूमध्ये सुख आहे, निर्विषयामध्ये खरं सुख आहे, त्यामुळे इंद्रिय विषय सुख नाकारतात किंवा विषय सुखाच्या वेळेलाही त्यांना आत्मसुखाचं स्मरण राहतं. आणि ध्यानानी सगळ्या अबोधात्मक गुणांचा नाश होतो असं ते म्हणतात. या उपनिषदामध्ये प्राणायाम तीन प्रकारांनी करावा असं म्हटलेलं आहे, हेही एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण आहे. गायत्री मंत्रासह रेचक, पूरक, रेचक, पूरक अशा पद्धतीने प्राणायामाचा अभ्यास करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. जे पहिला रेचक सांगितलाय शास्त्रीयतेच्या अंगाने ते बरोबर आहे. आपण प्राणायाम करत असताना एकदम जेव्हा पूरक करतो तेव्हा काही वायू आपल्या शरीरात तसाच असतो, तो सगळा रेचकांनी प्रथम सोडून द्यावा आणि मग पूरक करावा असं हे उपनिषद म्हणतं. म्हणजे सुरुवात करताना श्वास घेऊन आपण केली त्याच्याऐवजी एवढा वायू होता शरीरात तो पहिला सोडून दिला आणि मग श्वास घेतला. आणि या उपनिषदामध्ये रेचक, पूरक, रेचक, पूरक असा अभ्यास करत असताना कुंभक देखील सांगितलेला आहे. पण या कुंभकाच्या वेळेला इष्टदेवतेच्या सुंदर रूपाचं ध्यान करावं असं म्हटलेलं आहे. श्वास सोडावा, घ्यावा, पांडुरंगाला आठवावं, सद्गुरूंना आठवावं, त्यांचं रूप आठवावं, श्वास सोडावा. घेताना निर्विचार, सोडताना निर्विचार, सोडताना निर्विचार ही सुरुवात. घ्यायचा इष्टदेवतेचं सुंदर मुख रूप पहावं, सोडावा. घ्यावा इष्टदेवतेचं सुंदर रूप पहावं असं सांगितलेलं आहे. आणि हा घेणं आणि सोडणं हे निर्विचार राहून करू शकतो तसं गायत्री सहित देखील करावं. इथं गायत्री सहित करावं असं सांगितलेलं आहे. जे श्वास घेताना गायत्री मंत्र म्हणावा, सोडताना गायत्री मंत्र म्हणावा, हा एक प्राणायाम. इथं 4, 16 आणि 8 हा नियम सांगितलेला नाहीये. दुसरा म्हणजे पूरक, श्वास घ्यावा, रोधून धरावा आणि सोडावा. रोधून धरू तेव्हा चिदाकाशात शून्य किंवा निर्विचारता पाहत राहावी. किती घ्यावा, किती थांबावं, किती सोडावा असं इथं म्हटलेलं नाहीये. याला अंतकुंभक असं म्हणतात. श्वास घेतल्यानंतर थांबवणं तो आणि मग सोडणं. तर अजून एक प्राणायामाचा प्रकार म्हणजे रेचक करावा, श्वास सोडावा, तसाच सोडलेल्या स्थितीमध्ये तो धरून ठेवावा. धरून ठेवावा याचा अर्थ श्वास सोडलेल्या स्थितीत थांबून राहावं आणि मग पूरक करावा. असं म्हणतात की हा जो बहिकुंभक आहे तो हृदयाच्या दृष्टीने जास्त सुरक्षित असतो अंतकुंभकापेक्षा. हे इथं म्हटलेलं नाहीये. त्यांनी असं म्हटलं की ही सगळी क्रिया करत असताना मनाला आत्म्यामध्ये विसर्जित करावं आणि बुद्धी ही परमात्म भावनेमध्ये स्थिर करावी. बुद्धी परमात्मा भावनेमध्ये स्थिर करणं आणि मन आत्म्यामध्ये म्हणजे मनरहित होऊन आत्मभाव जागा होणं याला ते धारणा असं म्हणतात. आणि मग ध्यानाचा विधी सांगताना ते असं म्हणतात की पद्मासनामध्ये बसावं, उत्तराभिमुख असावं, तिथं हा रेचक कुंभक पूरक किंवा पूरक कुंभक रेचक अशा पद्धतीने श्वासावर अचा उच्चार करत श्वास घ्यावा. मगाच्या उपनिषदाप्रमाणेच जेव्हा थांबू तेव्हा तेजस स्वरूपाचं म्हणजे ब्रह्माचं चिंतन करावं आणि ओंकार ध्यान करतच म्हणजे परमात्म भावना स्मरतच श्वास सोडावा, मचा उच्चार करत दुसऱ्या नागपुडीनी असा प्राणायाम करत राहावं. ओंकाराचं प्राणायामाच्या रूपातच ओंकाराचा अभ्यास करावा असं म्हटलेलं आहे. स्वतंत्र अभ्यास करायच्या ऐवजी या प्राणायामातच ओंकार बसवावा. तो कसा ते मगाशीने करूनही दाखवलं. वायूचा सुषुम्नेत प्रवेश होतो, परत आलंच ते वायू सुषुम्ना नाडीतून ऊर्ध्वगामी होतो, मात्र हा प्रवेश हृदयापाशी होतो असं म्हटलेलं आहे. हे हृदय म्हणजे अनाहत चक्रापाशी ज्याला हृदय असं आपण म्हणतो तिथून ते हे थोडंसं राजयोगाशी मिळतं जुळतं आहे. कारण सोहमचा श्वास घेताना देखील कुंडलिनी जागृती ही संकल्पना नाही, जास्तीत जास्त नाभीपासोनी ब्रह्मरन राहतं आणि नाभी ते हृदय हे अग्निस्थान सांगितलेलं आहे आणि हृदयापासून पुढं आज्ञाचक्रापर्यंत वायूचं स्थान सांगितलेलं आहे. त्यामुळं हृदयातून त्याचा प्रवेश झाला अशी भावना केली तरी चालते. स्वामी स्वरूपानंद असं म्हणत असत की आधार चक्रातून प्राणवायू असा सोहम श्वासाचा प्रकार नाही, तर नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत. स्वामी माधवनाथ एकदा असं म्हणाले मला की मी कधी कधी हृदयापासून सोहमचा श्वास घेतो किंवा कधी कधी एवढंही करावं लागत नाही, इथून कंठातूनच श्वास घेतो आणि ध्यानाला बसतो. अनुग्रहाच्या वेळेला मात्र ते तसं सांगत नसत, ते नाभीपासून घ्यावा असं सांगत असत. पण त्यांच्या वैयक्तिक ध्यानाच्या वेळेला कधी कधी ते असा प्रयोग करत असावेत. सर्वात वर मोक्षस्थान आहे ज्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. आणि मग या उपनिषदात असं म्हटलंय की असा अभ्यास करणारा जो आहे त्याला 3 महिन्यात ज्ञानाची प्राप्ती होते, 4 महिन्यात देवदर्शन होऊ लागतात आणि 6 महिन्यात निस्संदेह कैवल्य किंवा मोक्ष त्याला प्राप्त होतो. म्हणजे आपण किती वर्षानुवर्ष करतोय बघा. ज्या योग्याचा प्राण हा पंचभूतात्मक देह आणि वायुस्थान हे वायुस्थान आहे, हृदय ते आज्ञा यांना ओलांडून मस्तकाकाशात प्रवेश करतो त्याला परत जन्म नाही. इथं हे उपनिषद संपतं देखील. वेळ संपला पण मला या 3 उपनिषदांबद्दल जे सांगायचं होतं ते सांगितलं मी. याची साम्यस्थळ सांगतो आणि थांबतो. या 3ही उपनिषदांमध्ये ब्रह्मप्राप्ती हेच ध्येय सांगितलेलं आहे. चिदाकाशात म्हणजे हृदयस्थान ब्रह्मानुभव होतो हे 3ही उपनिषदांमध्ये समान सांगितलेलं आहे. या 3ही उपनिषदांमध्ये प्राणायाम प्राधान्याने सांगितलेलं आहे. हठयोग सांगणारीच ही उपनिषद आहेत. सुषुम्ना नाडीतून प्राणांसह मनाचा लय होतो असं 3ही उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे प्राणाचा लय होतो आणि पाठोपाठ मनाचा लय होतो. ही राजयोगाची साधना नाही. राजयोगाच्या साधनेमध्ये प्राणाचा प्रणव थोडा वेळ करायला सांगून मग मनाचा लय प्रथम मनाकडे साक्षीत्वानी पाहून आणि मनाचा लय झाल्यावर प्राणांचा लय आपोआप होतो ही राजयोगाची साधना आहे. ही हठयोगाची साधना विशेष करून दिसते. या तिन्ही उपनिषदांमध्ये ओंकाराचं श्वासावर आलंबन धरायला सांगितलेलं आहे. याच्यातल्या एका उपनिषदामध्ये सोहम हंस हा जप मात्र सांगितलेला आहे. केवल कुंभक या तिन्ही उपनिषदांमध्ये महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि अनिश्वास घेतला तर ऊला खूप प्राधान्य दिलेलं आहे. ओच्या ठिकाणी लगेच अनुस्वार उच्चार करून मग मचा उच्चार अशी यांची पद्धत आहे. त्यावेळेला जो नाद निर्माण होतो त्या नादाकडे लक्ष देऊन अनुस्वाराचा उच्चार मनोमन करत त्याच्या पाठोपाठ ब्रह्मचिंतन आणि ब्रह्माशी तादात्म्य असं सांगितलेलं आहे आणि त्याच भावनेनी म असं म्हणत श्वास दुसऱ्या नागपुडीतून सोडायला सांगितलेला आहे. याच्यामध्ये सिद्धींचं वर्णन आलेलं आहे, मुद्रांचं वर्णन आलेलं आहे. तशा फारशा सिद्धींचं वर्णन ध्यानबिंदू उपनिषदात आढळत नाही पण उरलेल्या दोन उपनिषदांमध्ये तर आहे आणि सिद्धींचा त्याग करण्याची सूचना देखील आहे. या उपनिषदांच्या पाठोपाठ हठयोग साधना जी आहे त्या हठयोग साधनेचे गुरु हे तितके आता उपलब्ध नाहीत आणि हे सगळं जरी ऐकलं तरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे. अशा साधना सांगणारे गुरु असतील देखील पण तसे माहितीत नाहीत. महाराष्ट्रात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अशा प्रकारच्या उपासना सांगणारे गुरु असतील नसतील वा न वा परिस्थिती आहे. राजयोगाची उपासना सांगणारे गुरु मात्र आहेत. हठयोग किंवा कुंडलिनी योग तुलनेनी तेवढा फारसा कोणी करत नाही आणि अशा पद्धतशीर मार्गाने करत नाहीत. कोणी करणारे जर असतील तर त्यांच्यामध्ये शक्तिपात होऊन आपोआप कुंडलिनी जागृत होते अशा प्रकारे म्हणणारे लोक आहेत पण पद्धतशीर या मार्गाने. पण एक नक्की आहे, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलं तर हे स्वानुभवाने लिहिलेलं असल्यामुळं, गुरूंनी शिष्याला सांगितलेलं असल्यामुळं हे जर तशा प्रकारचे गुरु मिळाले तर नक्की या प्रकारे बोध होणारच होणार. तुमच्यामुळं एक प्रकारे तुम्ही विचारल्यामुळं या उपनिषदांचा माझा अभ्यास झाला, नाहीतर माझ्याकडे 108 उपनिषदांचे ते दोन खंड आहेत पण मला वाचायला वेळ नव्हता मिळाला. पण त्या योगाने मला असं वाटतं की माझा स्वार्थ साधला गेला, याच्या टिपा माझ्याकडे आपोआपच आल्या. याचा आता तुम्हाला काय उपयोगाला येईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या, लिहा. पण हे मी सांगतोय हे थोडं अनुभवानेही सांगतोय. मी जवळपास 1.5 वर्ष 4 मात्रा श्वास घेतल्या, 16 मात्रा थांबवल्या, 8 मात्रा सोडल्या असा प्राणायाम करत असे आणि त्या प्राणायामाच्या नंतर काहीतरी पाठीतून सळसळत वर जाते असं मला वाटायला लागलं. पण ते मी नंतर थांबवलं. गुरूंशिवाय ही उपासना मी करत होतो. नंतर स्वामीजी भेटले आणि मला सोहम ध्यानाचा त्यांनी अनुग्रह दिला. हरि ओम तत्सत. एक 1/2 मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु. स्वामीजी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।